आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षित सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरलाय. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलंय. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन दिलं. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलंय, तसंच न्यायालयाचे आभार मानले आहे.
मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपरफुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत याप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिली. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
टीईटी पेपरफुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत देखील उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागांत वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. नोंदणीकृत सावकारांना शेतीसाठी तारणासह 9% आणि तारणाशिवाय 12% दराने कर्जवाटप करता येतं असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान सावकारी प्रतिबंधक कायदा असला तरी शेतकऱ्यांचं शोषण सुरूच आहे असा आरोप विरोधकांनी केला आणि अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. आपण दुष्काळाला सामोरे जात आहोत मात्र त्यासाठी काहीच तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये दिसत नाही. 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना आता कर्जमाफी मिळणार नाही. केवळ 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान त्यांना दिलं जाणार आहे. 2 लाखाच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रथम ठराविक रक्कम भरावी मगच त्यांना कर्जमाफी मिळेल. या एका अटीमुळे 36 लाख शेतकरी या योजनेतून बाहेर जात आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असलेली ही कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अशा अटी रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान केली. तर राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार पवार यांनी केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फालके.
विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक बुधवार दिनांक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावे. त्याची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले भंडारा गोंदिया मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते बिनविरोध निवडून आले. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून आपली बांधिलकी ही संविधानाशीच आहे असं नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. 19 एप्रिलला सकल हिंदू समाज सानपाडाद्वारा आयोजित कार्यक्रमात आपण प्रबोधनात्मक भाषणासाठी गेलो होतो. अशा सामाजिक सांस्कृतिक रचनात्मक कार्यक्रमात जाऊन मार्गदर्शन आणि प्रबोधन करणं हा पोलिसिंगचाच भाग आहे असं ते म्हणाले. विश्वास नांगरे पाटील यांनी डॉ रवींद्र सिंगल यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नागपुरातील ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेलं अभियान, महिला सुरक्षा, त्याचप्रमाणे वाहतुकीची शिस्त यावर भर देणार असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणचं मुख्य प्रायोरिटीचं आव्हान असतं, पण पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणं हे काय फार ग्रेट नाही आहे, पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये या शहरातील सर्व मुलींना, माता भगिनींना सुरक्षित कसं वाटेल यासाठी एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात सामाजिक कार्यकर्त्या मंगला गुरव यांनी आज वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर एक महिला एक झाड ही मोहीम राबवली. या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हस्ते बोर्डी नदीच्या तीरावर वडाच्या झाडाची लागवड केली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, करंज आणि कडुलिंब यासारख्या देशी वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसवण्याची अंतिम मुदत उद्या म्हणजेच 30 जून आहे. या मुदतीनंतर 1 जुलैपासून HSRP न बसवणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस आणि परिवहन विभागाकडून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अशा वाहनांना हस्तांतरण, पत्ता बदल, पुनर्नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासह अनेक RTO सेवा मिळणार नाहीत. भंडारा जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देऊनही राज्य सरकारनं अनेक अटी शर्ती लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारनं कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हवामान. येत्या काही तासात गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली असून नागपुरात काही वेळापूर्वी मध्यम स्वरूपाच्या सरींनी वृष्टी केली. याशिवाय चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं इथं वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.